श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध हा 115 श्लोक आपण पाहणार आहोत. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. इथे पुन्हा त्यांनी एक चरण आलेलं आहे, तुटे वाद संवाद तेथे करावा. ज्या वातावरणामध्ये कुणी जिज्ञासू मंडळी असतील, काही समजून घेणार असतील, किंवा ज्याच्याकडून आपल्याला काही ज्ञान मिळण्यासारखं असेल, काही विचार निश्चित होणार असेल, तशी तत्त्वनिर्णयाच्या बाबतीमध्ये काही जर असेल तर तसा संवाद जरूर करावा. आणखी काय करावं? विवेके अहंभाव हा पालटावा. विवेक ह्याचा अर्थ पुन्हा इथे आत्मानात्मविवेक, आत्मा काय आणि अनात्मा काय, अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविता ती राजहंस. जे आत्मानात्मा एकत्र आलेलं आहे, दुधात पाणी मिसळलेलं आहे, तर राजहंस असं म्हणतात की त्याच्यापुढे दूध ठेवलं तर ते पाणी आणि दूध वेगळं करून देतं. तसं ज्याच्याजवळ विवेक जागृत असेल तो प्रत्येक गोष्टीत आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा विचार करेल, आणि अनात्म्याला दूर ठेवून आत्मा जो आहे शाश्वत आहे, अविनाशी आहे, त्याचा शोध घेण्याच्या पाठीमागे राहील. एखादी व्यक्ती समोर आली तर त्याच्या प्रकृतीचा विचार न करता त्याच्यातलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे त्याची दृष्टी जाईल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारावे. प्रत्येकातलं चैतन्य पाहावं. झाडं फलं फुळं काय हालत असतात, प्राणी पक्षी चालत असतात, त्यात चैतन्य बघावं. कसं चालत आहे ते, कशी फुलं उमलत आहेत, काय होत आहे बघा. आपण सगळं जड नाही आहे, ते चैतन्य आहे. अशा चैतन्याकडे दृष्टी जावी आणि म्हणावं बस माझा प्रभू आहे त्याच्यामध्ये. जे त्याच्यामध्ये असे गुंगलेले असतात, रंगलेले असतात, तसे त्यांची गोष्ट सांगतात संतांची, पाणी पाहिलं माझा प्रभू, एखादं सुंदर फूल पाहिलं तरी माझा प्रभू. प्रत्येकामध्ये त्यांना प्रभू दर्शन होत असतं. आणि आपल्याला कुठंच काही होत नाही असे आपण कसे, त्याचं कारण ती दृष्टीच आलेली नाही. आपली दृष्टी व्यावहारिक आहे. एखादी गोष्ट पाहिली तर त्याचा आपल्याला उपयोग किती आहे त्याप्रमाणे आपण त्याच्याकडे लक्ष देणार. ती निरुपयोगी असली सोडून द्यायची, आणि पारमार्थिकी दृष्टी असली तर त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवत भाव निर्माण होतो आणि भगवंताचं दर्शन घडतं. म्हणजे तर विवेकाने अहंभाव हा पालटावा, निरहंकारी व्हायला पाहिजे. निरभिमान निरहंकार, अभिमानच नसावा का? अभिमान असावा, स्वाभिमान, पण त्याचं रूपांतर अहंकारात होत नाही, होऊ नये. पण ही मर्यादा केव्हा ओलांडली जाते ते सांगता येत नाही. स्वाभिमानी आहे बरोबर आहे, असावा, अहंकार नको. आत्मविश्वास असावा, अहंकार नसावा. म्हणून विवेक अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, जे आपण बोलतो त्याप्रमाणे आचर शब्द नव्हे महत्त्वाचा आहे. करावे म्हटलेलं नाही. आचरणं ह्याच्या पाठीमागे एक विशेष अर्थ आहे. ते मनापासून तळमळीनं उत्तम होण्यासाठी केलेली एखादी गोष्ट केली नुसती आणि ती आचरली की त्याच्यात फरक आहे. तन मन धन त्याच्यात घालून ते केली आहे आणि कसं तरी करून टाकलं ते नुसतं करणं झालं, त्याच्यामध्ये तो बोध नाही आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणात तो भाव आपल्याला नाही आहे. भावासहित कर्म घडलं पाहिजे. भाव म्हणजे भगवंताचा कुठेही अभाव नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तो आहे याची जाणीव ठेवून आपल्याकडनं कर्म घडलं पाहिजे. म्हणून करावे आणि आचरावे ह्याच्यात फरक आहे. म्हणून जनी बोलण्यासारखे आचरावे, आचरण सदाचार आणि दुराचार इतर आचारावयाचा अर्थसुद्धा सदाचाराचं वर्तन असावं, दुराचाराचं वर्तन नसावं. त्यात प्रेम पाहिजे, त्या कृतीमध्ये प्रेम आलेलं पाहिजे. क्रिया पालटे, आपण मागच्या वेळेला बघितलं विवेके क्रिया आपुली पालटावी, त्यावेळेला आपण सांगितलं क्रिया करायचीच आहे, कर्म टाकायचं नाही. अकर्म आणि कर्म याच्यामध्ये अकर्मापेक्षा कर्म करणं हे बरोबर आहे, कर्म करायलाच पाहिजे. फक्त ते अशा बोधाने करायला पाहिजे की प्रत्येक कर्माचा मोहरा भगवंताकडे गेला पाहिजे, कर्माचा कर्मयोग झाला पाहिजे. म्हणून क्रिया पालटे, बदल व्हायला पाहिजे आचरणात. हा बदल होण्यासाठी आपल्यासमोर जर कोणी संत सज्जन आदर्श असतील तर बघावं त्यांचं आचरण कसं आहे, ते काय बोलतात, त्याप्रमाणे कसं वागतात, काय करतात, आपण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. आपण भलत्याच गोष्टीचं अनुकरण करायला जातो, त्यात आपलं अनहित असतं हे लक्षात येत नाही. नित क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे, पंथेची या चकाराला फार महत्त्व आहे. बघा जमलं तर भक्तिमार्गाने जा असं नाही म्हणत, तुम्ही क्रिया पालटा आणि भक्तिमार्गानेच जा. भक्तीमध्ये सगळं येतं, भक्ती नसेल तर परमार्थ नाही. निर्णाळे मार्ग आहेत, कोणी योगाच्या मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने, पण भक्तीचं अस्तर असल्याशिवाय कुठलाही मार्ग भगवंतापर्यंत नेत नाही. भगवंताला भाव प्रिय आहे, त्यामुळे तो भाव अंतःकरणात जितका असेल त्या प्रमाणात भक्ती होते आणि भक्तीनेच देव पावतो. म्हणून सुरुवातीला दासबोधाला असू दे की सुरुवातीला त्यांनी तेच म्हटलं आहे की भक्तिमार्ग अनंत राघवाचा पंथ आचरायचा असेल आपल्याला भक्तिमार्गानेच जायला पाहिजे. म्हणून म्हटलं तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. जय जय रघुवीर समर्थ.